आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्राहकांना हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. 375व्या संत तुकाराम बीज सोहळ्याची देहूमध्ये जय्यत तयारी. चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईत रंगणार. आणि कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. प्रदूषण, जैवविविधता आणि हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी सर्वांना पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं जोशी म्हणाले. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू करण्यापूर्वीच पर्याय उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी या वेबिनारमध्ये सांगितलं. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षात त्याचा उपयोग करणाऱ्यांची संख्या 10 पटीनं वाढली आहे. पारंपरिक ऊर्जास्रोत मर्यादित असल्यामुळे यापुढच्या काळात अपारंपरिक ऊर्जास्रोतांवरच भर द्यावा लागणार आहे. त्यामुळेच राज्यातल्या आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण केलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या 18 जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण केलं जाणार आहे. त्यातल्या नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, लातूर आणि वर्धा या 8 जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण पूर्ण झालं आहे. इतर 10 जिल्ह्यातले प्रकल्प लवकरच कार्यान्वित केले जाणार आहेत. सौर ऊर्जीकरणाचं काम 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 250 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं काम पूर्ण झालं आहे. 2000 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं काम जून 2026 पूर्ण होईल. सौर ऊर्जेच्या उपयोगामुळे राज्यात दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून काही मंत्री महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सपकाळ यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला आज सिंधुदुर्ग इथून सुरुवात केली. त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सिंधुदुर्गानं राज्याला वि स खांडेकर, मंगेश पाडगावकर, मधुमंगेश कर्णिक यांच्यासारखे साहित्यिक दिले. मात्र या जिल्ह्यातले मंत्री आमदार शिवराळ भाषेचा वापर करत आहेत ही राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे असं सपकाळ म्हणाले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलेल्या स्थगिती निर्णयाच्या विरोधात माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी येत्या मंगळवारपासून सुनावणी होईल. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन अर्थात बीज सोहळा उद्या रविवारी क्षेत्रदेहू इथे होत आहे. यंदा 375वा बीज सोहळा असून या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायतीनं जय्यत तयारी केली आहे. गावात स्वच्छतेची कामं करण्यात आली असून इंद्रायणी नदीतली जलपर्णी काढण्यात आली आहे. सध्या देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी आणि इंद्रायणी नदीकाठी गाथापारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याच्या मागणीला आज झालेल्या अधिसभा सदस्यांच्या बैठकीत सदस्यांनी विरोध केला. विद्यापीठाचा नामविस्तार झाला तर त्याचं इंग्रजी लघुरूप वापरलं जाईल, त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होईल असं मत अधिसभा सदस्यांनी मांडलं. तासाभराच्या विरोधानंतर कुलगुरूंनी नामविस्ताराच्या विरोधातला प्रस्ताव स्वीकारला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ही कबर मोडण्याची धमकी गेल्या काही दिवसांपासून काही व्यक्तींकडून दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधी ऐकता येईल. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागबीड इथल्या घोडाजरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली. हे तरुण चिमूर तालुक्यातल्या साटगाव कोलारी इथले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं सर्व युवकांचे मृतदेह बाहेर काढले असून यातले 4 जण एकाच कुटुंबातली भावंड आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कवंडे इथं जंगलात पुरलेली स्फोटकं पोलिसांनी शोधून काढली. 9 मार्चला गडचिरोली पोलीस दलानं या ठिकाणी पोलीस ठाण्याची उभारणी केली होती. पोलीस मदत केंद्रापासून जवळच ही स्फोटकं पुरलेली होती. मुंबई वाहतूक पोलिसांनी होळी आणि धुळवडीच्या दिवशी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली. या 2 दिवसांमध्ये 17,495 चलन जारी करण्यात आली आणि सुमारे 1,80,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उत्तर मुंबईतल्या 7,000 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सचं आज वाटप करण्यात आलं. हा उपक्रम केवळ सॅनिटरी पॅड वितरित करण्यापुरता मर्यादित नसून तो जागरूकता आणि आत्मविश्वास वाढवण्याचाही प्रयत्न आहे असं गोयल यांनी सांगितलं. दुसऱ्या एका कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयात महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांना गोयल यांच्या हस्ते सदनिकांचं वाटप करण्यात आलं. उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये, तसंच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पशुसंवर्धन विभाग आणि राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी खुर्द इथे पशुखाद्य प्रकल्पाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज झालं. पशुखाद्याची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल असं विखे पाटील यावेळी म्हणाले. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौर ही मुंबईची तर मेग लॅगिंग दिल्लीची कर्णधार आहे. मुंबईनं या मैदानावर 3 सामने खेळले आहेत, पण दिल्लीच्या संघानं इथे सराव वगळता एकही सामना खेळलेला नाही. हवामान. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी आणि आजरा तालुक्यात आज अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वाढत्या उन्हाळ्यात बरसलेल्या पाऊसधरांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात इतरत्र तापमानात वाढ झाली आहे. सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर इथे 41.4° सेल्सिअस इतकी झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज ऑरेंज, तर वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ताळेबंदात 2,100 कोटी रुपयांची फेरफार असल्याप्रकरणी याच तिमाहीत उपाययोजना करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं इंडसइंड बँकेला दिले आहेत. गेल्या आठवड्यात या फेरफाराची कबुली बँकेनं दिली होती, त्यानंतर बँकेच्या समभागात मोठी घसरण झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ग्राहकांना हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांची दिशाभूल रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं प्रतिपादन. 375व्या संत तुकाराम बीज सोहळ्याची देहूमध्ये जय्यत तयारी. चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईत रंगणार. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.